आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात विविध पक्षांच्या राजकीय प्रचाराला सुरुवात. निवडणूक रोख्यांसंदर्भातील माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित. रशियाचे अध्यक्षपदी व्लादिमीर पुतीन यांची निवड. सलग पाचव्यांदा निवडणूक जिंकण्याचा विक्रम. भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेचं दर्शन घडवणाऱ्या स्टार्टअप महाकुंभला दिल्लीमध्ये आजपासून सुरुवात. आणि महिला प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. निवडणूक आयोगानं निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून विविध राजकीय पक्षांचा प्रचार सुरू झाला आहे. त्याचबरोबर निवडणुकीची आचारसंहिता देखील लागू झाली आहे. आंध्र प्रदेशातल्या पालनाडू जिल्ह्यात काल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पहिल्या प्रचारसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीए प्रादेशिक आकांक्षा आणि राष्ट्रविकास या गोष्टींसह पुढे जात असल्याचं त्यांनी सांगितलं. विकसित भारतासाठी विकसित आंध्र प्रदेश तयार करणं हे आपलं उद्दिष्ट आहे. आंध्र प्रदेशात एनडीएचं डबल इंजिन सरकार असल्यामुळे इथल्या विकासाला आणखी गती मिळेल असं मोदी म्हणाले. शेतकऱ्यांच्या छोट्या गरजांकडे सरकार लक्ष पुरवत असल्याचं सांगून पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत इथल्या शेतकऱ्यांना 700 कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान सध्याची लढाई केवळ भाजप आणि काँग्रेस यांच्यात नसून दोन विचारसरणींमधील लढाई असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते. काँग्रेस सत्तेच्या विकेंद्रीकरणावर भर देत असली तरी देश केंद्रानं चालवावा अशी सत्ताधारी पक्षाची विचारधारा आहे असं ते म्हणाले. राहुल गांधी यांनी काल 63 दिवसांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक असलेल्या चैत्यभूमी इथं संविधान प्रस्तावनेच्या वाचनाद्वारे केला. बेरोजगारी हिंसाचार द्वेष महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न अग्निवीर यासारख्या खऱ्या समस्यांकडे प्रसारमाध्यमांद्वारे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे आपल्याला भारत जोडो न्याय यात्रा काढावी लागल्याचं इंडिया आघाडीच्या शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत त्यांनी सांगितलं. या सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्यासह इंडिया आघाडीचे इतर नेते उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी कार्यालयातून निवडणूक रोख्यांसंदर्भातील डिजिटल स्वरूपातील माहिती निवडणूक आयोगानं काल आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राजकीय पक्षांनी निवडणूक रोख्यांमधील माहिती सीलबंद पाकिटामध्ये दिल्याचं निवडणूक आयोगानं एका निवेदनात म्हटलं आहे. राजकीय पक्षांकडून मिळालेली ही माहिती सीलबंद पाकिटं न उघडता सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली. 15 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीनं माहितीच्या प्रती आणि पेन ड्राईव्हमधील डिजिटल रेकॉर्ड सीलबंद पाकिटामध्ये परत केलं होतं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या अध्यक्षपदाची निवडणूक सलग 5व्यांदा जिंकत दीर्घकाळ अध्यक्षपदावर राहण्याचा नवा विक्रम रचला आहे. आपलं निवडणुकीतलं यश हे देशाचा माझ्यावर असलेला विश्वास आणि आशेचं प्रतीक आहे अशा शब्दात पुतीन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आतापर्यंत रशियाच्या 80 भागांमधली मतमोजणी पूर्ण झाली असून त्यामध्ये 87% मतदारांनी पुतीन यांना कौल दिला आहे. या विजयामुळे जोसेफ स्टॅलिन यांना मागे टाकत पुतीन हे रशियाचं अध्यक्षपद सर्वाधिक काळ भूषवणारे नेते ठरले आहेत. मॉस्कोमध्ये आपल्या विजयाच्या भाषणात बोलताना पुतीन यांनी युक्रेनमध्ये चाललेल्या लष्करी कारवाई संदर्भातील कामातले अडथळे दूर करण्याला आपण प्राधान्य देणार असून रशियन लष्कराला बळकटी देणार असल्याचं सांगितलं. स्टार्टअप महाकुंभ या भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेचं दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमाला दिल्लीमध्ये आजपासून सुरुवात होत आहे. भारत मंडपम इथं आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम येत्या 20 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनपर कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता B2B गेमिंग ई स्पोर्ट्स फिनटेक इन्क्युबेटर्स आणि एक्सिलरेटर इत्यादी क्षेत्र केंद्रित स्वतंत्र दालनं असतील. एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशाच्या राजधानीमध्ये आयोजित करण्यात आलेला हा या प्रकारचा पहिलाच कार्यक्रम असल्याचं DPIITचे सचिव राजेश कुमार सिंग यांनी उद्घाटन प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. भारतात जगातील 3र्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था असून यामध्ये नव्या स्टार्टअप्सची दररोज मोठ्या प्रमाणावर भर पडते आहे असंही सिंग यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. 2000 अधिक स्टार्टअप्स, 3000 अधिक भावी नवउद्योजक, 50,000 व्यावसायिक, 1,000 गुंतवणूकदार आणि 5,000 जास्त इन्क्युबेटर्स आणि 10 देशांमधली प्रतिनिधी मंडळं या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयएनं काल पुण्यातल्या इसिस प्रकरणात 4 स्थावर मालमत्ता दहशतवादामधून जमवण्यात आलेली संपत्ती म्हणून जप्त केल्या. जप्त केलेल्या मालमत्तांचा संबंध 3 फरार आरोपींसह 11 आरोपींशी असल्याचं एनआयएनं एका निवेदनात म्हटलं आहे. या मालमत्तांचा वापर स्फोटकं बनवणं, त्यांचं प्रशिक्षण देणं आणि दहशतवादी कृत्यांच्या नियोजनासाठी केला जात होता असं एनआयएनं म्हटलं आहे. आरोपींनी वापरलेल्या या मालमत्ता म्हणजे निवासी घरं आणि सदनिका आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि भारताच्या अन्य भागात विविध ठिकाणी हल्ले करून दहशत पसरवण्याच्या इसिसच्या कटाशी या प्रकरणाचा संबंध असल्याचं एनआयएनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अरबी समुद्रात 40 तास चाललेल्या कारवाईनंतर भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस कोलकाता 35 पकडलेल्या समुद्री साच्यांना भारतात आणण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस कोलकातानं 35 समुद्री साच्यांना ताब्यात घेतलं असून मोठ्या कारवाईनंतर सुटका करण्यात आलेल्या 17 जणांच्या चमूसह त्यांना भारतात आणलं जात असल्याचं नौदलाच्या अधिकाऱ्यांनी काल सांगितलं. या कारवाई दरम्यान भारतीय नौदलानं समुद्री साच्यांना शरण येण्यास भाग पाडलं आणि एमव्ही रुएन या व्यापारी जहाजातल्या 17 जणांची सुटका केली. हे व्यापारी जहाजही भारतात आणलं जात आहे. अरबी समुद्रात तैनात असलेल्या आयएनएस कोलकाताची ही कारवाई 40 तासांहून अधिक काळ सुरू होती. भारत मालदीव दरम्यानची उच्चस्तरीय गाभा गटाची तिसरी बैठक काल माले इथं झाली. त्यामध्ये मालदीवच्या लोकांना मानवतावादी सेवा पुरवणाऱ्या भारतीय विमान सेवेच्या कामात भारतीय तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सद्यनियुक्तीचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित व्यापक मुद्द्यांवर चर्चा केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या अधिकृत पत्रकात म्हटलं आहे. आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान दिवाळखोरी टाळण्यासाठी एप्रिल महिन्यात ईएफएफ म्हणजे विस्तारित निधी सुविधेच्या अंतर्गत दीर्घ आणि मोठ्या मदत कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला औपचारिक विनंती करणार आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार आयएमएफ वर्ल्ड बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रेटन वूड इन्स्टिट्यूशन्सची बैठक 15-20 एप्रिल दरम्यान वॉशिंग्टन इथं होणार आहे. आइसलँडमध्ये रेगजेनेस द्वीपकल्पात आणखी एका ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर देशाच्या दक्षिण भागात आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली आहे. डिसेंबरपासून हा चौथा ज्वालामुखी उद्रेक असल्याचं आइसलँडच्या हवामान खात्यानं एका निवेदनात म्हटलं आहे. परवा रात्री शक्तिशाली आणि वेगवान ज्वालारसाचा उद्रेक सुरू झाला, परंतु काल सकाळपासून प्रवाह संथ आणि स्थिर आहे. क्रिकेट. महिला प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये काल झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दिल्ली कॅपिटल्स संघावर 8 गडी राखून विजय मिळवत जेतेपद पटकावलं. नवी दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर काल हा सामना पार पडला. दिल्ली कॅपिटल्स संघाचं 114 धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं 19 षटकं आणि 3 चेंडूंमध्ये पूर्ण केलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या एलिस पेरी हिनं सर्वात जास्त 35 धावा केल्या. त्यापाठोपाठ सोफी डिवाईन हिनं 32 तर स्मृती मंधाना हिनं 31 धावा काढल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघानं 18 षटकं आणि 3 चेंडूंमध्ये सर्व गडी बाद 113 धावा केल्या. यामध्ये शेफाली वर्मा हिनं सगळ्यात जास्त 44 धावा केल्या. सोफी मॉलिन्युक्स या सामन्यातली उत्कृष्ट खेळाडू ठरली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात विविध पक्षांच्या राजकीय प्रचाराला सुरुवात. निवडणूक रोख्यांसंदर्भातील माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित. रशियाच्या अध्यक्षपदी व्लादिमीर पुतीन यांची निवड, सलग 5व्यांदा निवडणूक जिंकण्याचा विक्रम. भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेचं दर्शन घडवणाऱ्या स्टार्टअप महाकुंभला दिल्लीमध्ये आजपासून सुरुवात आणि महिला प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.